चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कामगारांचे 3 महिन्यांचे वेतन थकीत। लॉकडाऊनमुळे साखर विक्री पूर्णपणे मंदावली आहे, तसंच साखर निर्यातही बंद आहे, त्यामुळे कारखाने आर्थिक अडचणीत आहेत। जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यांचं तब्बल 300 कामगारांचं वेतन येथील क्रांती शुगर कारखान्यानं थकवले आहेत। सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात या कामगारांना वेतन मिळणं आवश्यक आहे। वेतन मिळण्याबाबत कामगारांनी निवेदन देऊनही कारखाना व्यवस्थापनानं पगाराबाबतची कसलीही दखल घेतलेली नाही। क्रांती शुगरचे सरव्यवस्थापक पांडुरंग भगत म्हणाले, कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं पगार थकले आहेत, आम्ही पूर्ण पगार करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू। ढोकेश्वर येथील देवी भोयरे या ठिकाणी क्रांती शुगर साखर कारखाना आहे। हा पारनेर साखर कारखाना राज्य बँकेकडून क्रांती शुगरनं विकत घेतला आहे। संतप्त झालेल्या कामगारांनी कारखान्यातील काम बंद पाडलं। यामध्ये कामगार नेते शिवाजी सरडे, तात्या देशमुख यांचा समावेश होता। सर्वच कामगारांनी लवकरात लवकर पगार देण्याची मागणी केली।